नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री इंटर्नशीप येवजणेच्या पोर्टलाचेर 193 कंपन्यांनी सुमार 91,000 इंटर्नशीप संधी दिल्यात. पोर्टलाचेर नोंदणी आयज सावन सुरू जाल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज शिमरस्तो संघटनेन 2,236 कोटी रुपयांच्या खर्चान बांदिल्ल्या 75 मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचे उक्तावण करून देशाक समर्पित करतले. आयज देशभर विजयादशमी वा दसरा उत्सव व्हडा उर्बे उमेदीन मनयतात. भारतीय हवामान खात्यान फुडले 4 दीस अरुणाचल प्रदेश, केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण कर्नाटकात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. आणि खेळात. भारत आणि बांगलादेश यांच्या मधी तिसरी आणि निमाणी T20 आंतरराष्ट्रीय मॅच आज संजे 7 वरांचेर हैदराबादात जातली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री इंटर्नशीप योजने खातीर आता मेरेन 193 कंपन्यांनी पोर्टलाचेर सुमार 91,000 इंटर्नशीप संधी दिल्यात. ह्या महिन्याच्या 3 तारखेक सरकारान पायलट तत्वाचेर सुरू केल्ले इंटर्नशीप पोर्टल आयज अर्जदारांक नोंदणी खातीर उक्ते करतले. संधी पोस्ट करपा खातीर कंपनी खातीर पोर्टल उक्ते केल्ले. 2024-25 वित्तीय वर्सा 1.25 लाख इंटर्नशीप संद दिवपाचो सरकाराचो हेत आसा. pminternship.mca.gov.in ह्या ऑनलायन पोर्टलावरवी ताची अंमलबजावणी जातली. ह्या प्रकल्पाचो वट्ट खर्च 800 कोटी रुपया आसतलो. 21-24 वर्सा पिरायेच्या गटातल्या 1 कोटी उमेदवारांक 5 वर्सांच्या काळात इंटर्नशीप दिवपाचो सरकाराचो हेत आसा. इंटर्नाक 12 महिन्यांखातीर महिन्याक 5,000 रुपयांची अर्थिक मजत आणि 6,000 रुपयांचे एकदा अनुदान मेळटले. सुत्रांप्रमाण 36 राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी पातळिल्ल्या 737 जिल्ह्यांनी संधी मेळटल्यो. तेल, गॅस आणि ऊर्जा, प्रवास आणि हॉस्पिटॅलिटी, मोटारी आणि बँकिंग आणि अर्थिक सेवा सहित 24 क्षेत्रांनी ही संद आसा. उमेदवारांक आयज सावन ह्या महिन्याचे 25 मेरेन पोर्टलावरवी इंटर्नशिपा खातीर अर्ज करपाक मेळटलो. इंटर्नशीपचो काळ 12 महिने आसतलो. ह्या प्रकल्पा खातीर मुखेल कंपन्यांची वळख फाटल्या 3 वर्सांच्या सरासरी कॉर्पोरेट सामाजीक जापसालदारकी खर्चाच्या आधाराचेर केल्या. हे येवजणेत कंपनीचो वांटो स्वेच्छा आसा. हाचे भायर येवजणेत वांटो घेवपाची इच्छा आशिल्ली हेर खंयची कंपनी, बँक वा अर्थिक संस्था कॉर्पोरेट वेव्हार मंत्रालयाच्या मान्यतायेन करूंक येता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज शिमरस्त संघटनेन 2,236 कोटी रुपयांच्या खर्चान बांदिल्ल्या 75 मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचे उक्तावण करून देशाक समर्पित करतले. सिक्कीमात शिमरस्त संघटनेन आयोजित केल्ल्या ह्या सुवाळ्या वेळार संरक्षण मंत्री 22 रस्ते, 51 पूल आणि हेर 2 प्रकल्पांचे उक्तावण करतले. अंदमान आणि निकोबार जुव्या सहित देशातल्या 11 शिमेवेल्या राज्यांनी आणि संघराज्यात हे प्रकल्प बांधल्यात. आयज देशभरात विजयादशमी वा दसरो उत्सव व्हडा उर्बे उमेदीन मनयतात. श्रीरामान रावणाचेर जैत मेळल्ल्याचो उगडास करपा खातीर आणि बऱ्याचे वायटाचेर जाल्ले जैत त्या दिसाची याद म्हण हो उत्सव मनयतात. ह्या दिसा नवरात्र आणि दुर्गा पुजेचे समापन जाता. विजयादशमीच्या निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी लोकांक परबी भेटयल्या. विजयादशमीचो उत्सव म्हळ्यार न्यायाचे अन्यायाचेर जैत अशे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हळा. स्वाभिमान, कर्तव्य प्रतिबद्धताय, आचरण शुद्धताय, नम्रताय आणि न्याया खातीर धैर्यपूर्ण संघर्ष ह्यो जायत्या प्रेरणादायी कथा ह्या उत्सवाकडेन संबंधित असात असे तिणी सांगला. श्रद्धा आणि उमेदीचो हो उत्सव सगळ्यां खातीर यश, समृद्धी आणि सुख हाडू अशी आस्त राष्ट्रपतींनी उक्तायली. मजगती जम्मू काश्मीराचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा हांणी लेगीत आयज विजयादशमी निमतान जम्मू काश्मीरच्या लोकांक परबी भेटयल्या. आयज सकाळी महाराष्ट्रातल्या नागपूर हांगाच्या रेशीमबाग मैदानाचेर जावपी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे आदले मुखेली के राधाकृष्णन मुखेल सोयरे म्हणून हजीर असतले. आरएसएसचे मुखेली डॉ मोहन भागवत हे वर्सुकी कार्यावळीक उलोप करतले. आरएसएस मुखेली ह्या निमतान शस्त्रपूजा लेगीत ते करतले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि नितीन गडकरी हांचे वांगडा हेर मानेस्तूय हे कार्यावळीक हजीर असतले. नागपुरातल्या ह्या उत्सवाक देशभरातले स्वयंसेवक हजीर असतले, तशेच आरएसएस वांगडी ह्या निमतान पथसंचलन करतले. भारत आनी लाओ पिडीआर हांणी संरक्षण सहकार्य कस्टम ऑडियो विज्युअल दायज सांबाळप ह्या सारख्या वेगवेगळ्या मळार स समजिकायेच्यो कबलाती आनी करार केल्यात. तशेंच पोषण सुरक्षा सुदारपाच्या प्रकल्पा खातीर भारत युएन डॅव्हलपमेंट पार्टनरशीप फंडावरवी लाओसाक 1 दशलक्ष अमेरिकी डॉलर अर्थिक मजत म्हण दिवपाचो निर्णय भारतान घेतला. काल व्हियंगचानात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी तांचे समकक्ष सोनेक्साक सिफांडोन हांच्या हाजेरेंत हे करार संमत जाले. ताचे आदी व्हियंगचानात जाल्ले 19व्या उदेंत आशिया शिखर सभेत उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी पुराय वाठारांतल्या शांतताय आनी उदरगती खातीर मुक्त उक्तो समावेशक समृद्ध आनी नेमाचेर आदारिल्ल्या भारत पॅसिफीक म्हत्वाचेर भर दिलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले की दक्षिण चीन दर्याची शांतताय सुरक्षा आनी स्थिरताय पुराय भारत पॅसिफीक वाठाराच्या हितात आसा. आतंकवादाक संवसारीक शांतताय आनी सुरक्षे खातीर गंभीर आव्हान अशें म्हणत प्रधानमंत्र्यांनी आतंकवादाक लागून निर्माण जावपी आव्हानांक तोंड दिवपा खातीर आमी एकठांय येवन वावुरचे पडटले अशें सांगले. सायबर दर्यावेळो आनी अंतरिक्ष मळारय सहकार घटमूट करचे पडटले अशें तांणी सांगलां. वेगवेगळ्या वाठारांनी चालू आशिल्ल्या संघर्शाचो ग्लोबल साऊथच्या देशांचेर वायट परिणाम जावपाक लागला अशें प्रधानमंत्री उलयले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या म्हादय चॅनला वेल्यान आयकतात. आता मुखावेल्यो खबरो. तमिळनाडूतल्या कावरापेट्टाय हांगा काल राती प्रवासी गाडयेन म्हालगाडयेक धपको दिल्ल्यान उण्यात उणे 16 जणांक जखमी जाल्या. कोणाक मरण आयिल्ल्याची माहिती अजून मेळूंक ना. टक्कर जाले उपरांत 12 ते 13 टबे रेल्वे पटरीवेल्यान देंवले. जखमी प्रवाशांक लागसारच्या हॉस्पिटलांनी व्हेल्यात. दक्षिण रेल्वेच्या चेन्नय विभागातल्या गुमिडीपुंडी लागसार कावरापेट्टाय हांगा ही घडणूक घडली. म्हैसूर दरभंगा बागमती एक्सप्रेस पोनेरीच्यान वता आसतना गाडी लूप लायनीत भितर सरली आनी थंय उबी आशिल्ल्या म्हालगाडयेक धपको दिलो. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दळांतले 30 कर्मचारी बचाव आनी मजत कार्यात गुंतल्यात. हॉस्पिटलांत उपचार घेवपी लोकांक शक्य तितली मजत करपाचो आदेश तमिळनाडूचे मुखेलमंत्री MK Stalinान अधिकाऱ्यांक दिल्यात. उपमुखेलमंत्री उदयनिधीन हॉस्पिटलातल्या जखमींक भेट दिवन उपचाराविशी चौकशी केली. हेर प्रवाशांची बशींतल्यान वचपाची व्यवस्था केल्या. विभागातल्या दोनूय वटांनी रेल्वे हालचालींचेर सध्या परिणाम जातलो. 2 गाडयो सध्या रद्द केल्यात. सध्याच्या परिस्थितीक लागून चेन्नयच्या मध्य रेल्वे स्टेशनाचेर हजारांनी वयर प्रवासी आडकून पडल्यात. दक्षिण रेल्वेचे सरवेवस्थापक RN Singh हांणी सांगला की आयज दनपार मेरेन स्थिती पूर्ववत जातली. नव्या आनी नवीकरणीय उर्जा मंत्रालयान प्रधानमंत्री सूर्य घर फुकट वीज येवजणेखाला अभिनव प्रकल्प चालीक लावपा खातीर मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. हे येवजणेखाला अभिनव प्रकल्पांक छप्पराचेर सौर उर्जा तंत्रगिन्यान वेवसायीक मॉडेल आनी एकत्रीत तंत्रज्ञानाक हाका चालना दिवपा खातीर 500 कोटी रुपया वाटप केल्यात. नव्या विचारांचो सोद घेवपाक स्टार्टअपांकडेन संबंधित संस्था आनी उद्देगांक वळखूप आनी तांकां आदार दिवप हो ताचो हेत आसा. छप्परांचेर सौर उर्जेक इलेक्ट्रीक वाहनां वांगडा जोडप आनी बॅटरी स्टोरेज अशा उदयाक येवपी तंत्रज्ञानाचेर लक्ष केंद्रीत करतले. ह्या अभिनव प्रकल्पा खातीर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जी ही येवजण चालीक लावपी एजन्सी म्हूण काम करतली अशें मंत्रालयान सांगला. वेचून काडिल्ल्या प्रकल्पांक खर्चाच्या 60% मेरेन वा 30 कोटी रुपया मेरेन अर्थीक मजत दितले. भारत आनी बांगलादेश हांचे मदीं तिसरी आनी निमाणी T20 क्रिकेट मॅच आयज हैदराबादात जातली. सांजे वेळार 7 वरांचेर मॅच सुरू जातली. भारतीय पंगड ह्या मालिकेत 2-0 ह्या फरकान आघाडीचेर आसा. दिल्लीत जाल्ले दुसरे T20 मॅचीत भारतान बांगलादेशाक 86 धांवड्यांनी हारयलो. जाल्यार ग्वालियरात जाल्ले पयले मॅचीत भारतान 7 विकेटींनी जैत मेळयले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI बुधवारच्यान बेंगळुरूत सुरू जावपी न्यूझीलंड आडच्या 3 मॅचींच्या कसोटी मालिके खातीर 15 वांगड्यांचो पंगड जाहीर केला. BCCI काल निवेदनात रोहित शर्मा पंगडाचे फुडारपण करतलो अशें सांगला. स्टार पेसर जसप्रीत बुमराची उपकर्णधार म्हूण निवड केल्या. फाटल्या वर्सा जाल्ल्या वन डे विश्वचषका वेळार दुखापत जाल्ल्या मोहम्मद शमीची हे मालिके खातीर निवड जावंक ना. बॅटींग लायनअप बांगलादेशा आड आशिल्ली तशीच उरतली. हो पंगड स्पीन हॅवी आसा. तातूंत रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल आनी कुलदीप यादव हांचो आसपाव आसा. ह्या म्हयन्याचे 16 तारखेक बंगळुरूत सुरवातीची कसोटी सुरू जातली. दुसरी कसोटी मॅच 24 ऑक्टोबराक पुण्यात सुरू जातली. ही मालिका मुंबईत वानखेडे स्टेडियमाचेर सोंपता आनी तिसरी कसोटी 1 नोव्हेंबर सावन सुरू जाता. भारतीय हवामान खात्यान फुडले चार दीस अरुणाचल प्रदेश केरळ माहे तमिळनाडू पुडुचेरी करायकल महाराष्ट्र गुजरात आणि दक्षिण कर्नाटकात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. फुडल्या काही दिसांखातीर अंदमान आणि निकोबार जुव्यांचेर आसाम मेघालयात मध्यम स्वरुपात पाऊस पडटलो. तसेच फुडले दोन दीस मध्य प्रदेश झारखंड बिहार महाराष्ट्र छत्तीसगड आणि ओडिशा अस्तंत बंगाल आणि सिक्कीम या वाठारात लेगीत काय जाग्यांनी नैऋत्य मान्सून फाटी सरपा खातीर परिस्थिती अनुकूल झाल्या अशें हवामान खात्यान सांगला. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेच्या पोर्टलाचेर 193 कंपन्यांनी सुमार 91,000 इंटर्नशीप संधी दिल्यात. पोर्टलाचेर नोंदणी आयज सावन सुरू. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज शिमरस्त संघटनेन 2,236 कोटी रुपयांच्या खर्चान बांधिल्ल्या 75 मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचे उक्तावण करून देशाक समर्पित करतले. आयज देशभर विजयादशमी वा दसरो उत्सव व्हडा उर्बे उमेदीन मनयतात. भारतीय हवामान खात्यान फुडले चार दीस अरुणाचल प्रदेश केरळ तमिळनाडू महाराष्ट्र गुजरात आणि दक्षिण कर्नाटकात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचा अदमास उक्तायला. आणि भारत आणि बांगलादेश यांच्या मधी तिसरी आणि निमाणी टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मॅच आज सांजे 7 वरांचे हैदराबादात जातली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.